सो आपण गेल्या दशकाचा आढावा घेतला आणि असं दिसतंय की गेली दशक फक्त झलक आहे आणि पुढच्या दशकात खऱ्या अर्थाने टेक्नॉलॉजी आपले रंग दाखवणार आहे. तर म्हणूनच मला हे विचारायचं आहे की सगळ्या आयटी आयटी क्षेत्रातल्या तरुणांच्या मनात एक बेसिक प्रश्न आहे की हे जे काही AI ML याची सगळी चर्चा खूप आहे, आता फक्त चर्चा झाली, येणाऱ्या डिकेड मध्ये ते आमचे जॉब्सच घालवतील. तर ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की विल इंजिनियर्स बी रिप्लेस बाय AI आणि त्यासाठी आजच्या तरुणाईनं काय केलं पाहिजे पुढच्या दशकासाठी?
सी असं आहे, जे काम मशीन करू शकेल ना ते डेफिनेटली मशीन करणार आहे आणि दे विल रिप्लेस जॉब्स, दॅट इज द रियालिटी. पण हे मशीन्स कोण बनवणार शेवटी? ते आपणच बनवणार. त्यामुळे ते बनवायला लागणारी लोक तर ती लागणारच. पण ह्याच्यामुळे कसं होत आहे ना, एक पोलरायझेशन म्हणतो तशा प्रकारचा भाग होणार आहे. एका बाजूला असणार आहे ते सोफिस्टिकेटेड प्रोग्रामर्स जे असे टूल्स बनवतील ज्याच्यानी मंडेन कामं किंवा जे नॉट सो सोफिस्टिकेटेड प्रोग्रामर्स आहेत त्यांची जॉब्स आपण ऑटोमेट करू शकू. असं काम करणारी लोक हाय एंड कामं करणारी असतील आणि त्यांना प्रीमियम वगैरे मिळेल आणि ते लोक त्यांची जॉब्स जाणार नाहीत कारण ते सतत नवीन गोष्टी काढून बाकीच्या ऑटोमेशन, बाकीच्या टेक्नॉलॉजी, मशीन लर्निंग कशी वापरायची ह्याच्याबद्दल विचार करत असतील आणि ते सगळीकडे टाकत असतील. तर जे प्रोग्रामर प्रोग्रामर म्हणून सर्व्हाइव्ह व्हायचं आहे त्यांना, ज्यांना त्यांना जास्तीत जास्त मेहनत करून करंट राहणं किंवा ह्या सगळ्या मशीन लर्निंग, नवीन लँग्वेजेस, नवीन गोष्टी ज्या होत आहेत त्याच्यावरती करंट राहून काम करत राहणं हे अत्यंत आवश्यक होणार आहे. तर जर तुम्हाला प्रोग्रामर म्हणून 10 वर्ष काम करायचं असेल पुढचे 10 वर्ष, तर जस्ट तुम्हाला आत्ता काय येतं त्याच्या भरोश्यावर तुम्ही 10 वर्ष टिकू शकणार नाही, एवढं नक्की आहे. तर तुम्ही त्याच्या भरोश्यावर थांबला तर तुमचा जॉब डेफिनेटली AI आणि मशीन लर्निंगमुळे कमोडिटाईज होईल. पण त्याच्याऐवजी जर तुम्ही जर शिकत राहिला आणि नवीन गोष्टी करत राहिला तर तुम्हीच हे सगळं काम लोकांवर करणार आहे, हा पण एक त्याच्यातला फरक. आणि फक्त प्रोग्रामरच नाही, हे ऑटोमेशन जे प्रत्येक जॉब इंडस्ट्रीमध्ये येणार आहे. म्हणजे यु नो, यू कॅन नेम एन इंडस्ट्री अँड एव्हरी इंडस्ट्री विल हॅव एन इम्पॅक्ट ऑफ मशीन लर्निंग. सो द रियालिटी इज की येस, इट इज ट्रिकी, लॉट ऑफ जॉब्स विल गेट कमोडिटाइज. हवेवर वील हॅव टू फाईंड न्यू वेज टू क्रिएट न्यू जॉब्स, दॅट इज फॉर शुअर. जर आपली मंडीन कामं ह्याच्यातनं झाले तर आपण जास्ती सोफिस्टिकेटेड काही कामं करू शकू का, हा विचार करण्यासारखा आहे. मे बी यु नो, सो दॅट समथिंग टू थिंक अबाउट. आणि ह्याच्यासाठी सर्वांनी म्हणजे दे हॅव टू कीप थिंकिंग अबाउट काय करू शकतात आणि त्यांना कंटिन्युअस लर्निंग किंवा शिकणं, कंटिन्युअसली शिकणं हे खूपच महत्वाचं राहणार आहे. आणि ह्याच्यासाठी नवीन टूल्स आणि आपण म्हटल्याप्रमाणे एज्युकेशन आणि या सगळ्या गोष्टींवरती पण टेक्नॉलॉजीचा इतका परिणाम होतोय की प्रत्येक इंडिव्हिज्युअलला जे लागेल ते टेक्नॉलॉजी ऑनलाईन अवेलेबल आहे ऑलरेडी. आणि ते तुम्ही प्रोव्हायडर पण होऊ शकता त्याच्यासाठी, म्हणजे प्रोव्हायडर सगळीकडे असणार आहेत, ते गिग इकॉनॉमीमध्ये असतील आणि प्रत्येकाने आपल्याला जी काय एक्सपर्टीज असेल त्याचे ते मॉड्यूल्स तयार करून लोकांना अवेलेबल करू शकतील. सो तुम्हाला शिकायला ऑलवेज अवेलेबिलिटी ऑफ कॉन्टेंट विल नॉट बी अन इश्यू, ऍट द राईट प्राइस ऑल्सो यू विल गेट इट. पण ती जबाबदारी तुमची असणार आहे. तर तुमची जी साधी कामं आहेत आत्ता ती एनी वेळ मशीन करेल, तर तुम्हाला वेळ मिळेल थोडी सोफिस्टिकेटेड कामं शिकायला आणि मे बी गो अप्लाय करायला. त्यामुळे हे जे जग आहे ते कसं बदलेल हे बघणं खूप एक्साइटिंग होणार आहे ना पुढच्या 10 वर्षात.
म्हणजे थोडक्यात परफॉर्म और पेरिश हा येणाऱ्या डिकेडचा मंत्र असू शकतो. शिका, काम करा, नाहीतर
नॉट जस्ट दॅट, परफॉर्म अँड पेरिश नाही, परफॉर्म इनोव्हेट अँड पेरिश, असं अदरवाइज पेरिश असं होणार आहे. कारण जे तुम्ही रेग्युलर काम करताय परफॉर्म नुसतं करून उपयोग नाही आहे. कारण आम्ही जर मी जे काम आज करतोय जर मी माझा असा विचार असेल की पुढचे 10 वर्ष तेच काम करू शकेन, ते होणार नाही. तर माझे मी जे काय काम करतोय ते अर्थात मी करणारच आहे, बेटर करावं पण इनोव्हेटिव्हली करावं सो दॅट पुढच्या जनरेशनला जे काय लागणार, म्हणजे पुढच्या इटरेशनमध्ये मी जे काय करेन 3 वर्षानंतर 5 वर्षानंतर, दे नीड्स टू बी मोर सोफिस्टिकेटेड विच इज अहेड ऑफ द AI इंजिन दॅट मे बी कॅचिंग अप ऑन माय जॉब, असा त्याच्यातला भाग आहे. So everyone needs to be innovating at all times. So just performing is not going to be enough.
तुम्ही अजून एक खूप महत्वाचा उल्लेख मगाशी केलात आणि जो खूप मेजर माइंडसेट चेंज आहे तो म्हणजे एव्हरीबडी नीड्स टू बी एंटरप्रेन्योर. म्हणजे खूप लोकांना जी 1 तारखेला किंवा 31 तारखेला येणाऱ्या पेचेकची सवय असते, की तो मेसेज आला म्हणजे माझं आयुष्य मस्त चालू आहे, मग मी काय विकेंड एन्जॉय करीन वगैरे. तो चेंज जो माइंडसेट मधला असेल की तुम्हाला सतत वेगवेगळ्या क्लायंटना काय
तुम्हाला रोज पगार मिळेल पण पण तो रोज तुम्हाला झटावा लागेल तो काढायला, कुठं तरी कलेक्ट करावा लागेल, मिळणार नाही तो कलेक्ट करावा लागेल.
बरोबर. पण ह्या चेंज
वर्ल्ड,
हा सो ह्या चेंजला आर वी प्रिपेअर्ड?
आय थिंक इट्स अ हार्ड क्वेश्चन, राईट? म्हणजे नॉट एव्हरीबडी इज प्रिपेअर्ड, बट इन मेनी केसेस असं आहे की लोकांना जर चॉईस नसला तर ते खूप लवकर प्रिपेअर होतात. हे आपण मागच्या 8 महिन्यामध्ये आपल्याला सहज लक्षात आलेलं आहे की पूर्वी आपण ऑनलाईन करायला तयार असो नसो, आता काही चॉईस नाही आहे, त्यामुळे लोक इझिली भेटतात. एज्युकेशन ऑनलाईन झालेलं आहे, बऱ्याच गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत, आपण ऑनलाईन शॉपिंगचं प्रमाण वाढलेलं आहे. जेव्हा गरज असते तेव्हा लोक करतात. आय थिंक हे जे आहे हे डेफिनेटली होणार आहे, त्यामुळे आय वुड लाईक टू एनकरेज पीपल टू यु नो बी अवेअर. हाऊ डू यू स्टे करंट, हाऊ डू यू लर्न हाऊ टू कलेक्ट मनी, मेक मनी, कॅश फ्लो, हे ते सगळं प्रत्येकाने एंटरप्रेन्योर, प्रत्येकाने उद्योजक होणं आवश्यक होणार आहे. आणि ऍटलीस्ट तो माइंडसेट असणं तर अत्यंत आवश्यक आहे.
आपण प्रिपेअर्डनेस बद्दल बोललो, या निमित्तानं मला अजून एका सिरियस मुद्द्याकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे. ते म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलला आपण खूप बोलतो आहोतच, पण ज्या गतीनं AI ML यंत्रणा टेक ओव्हर करत आहे, सोशल मीडिया असेल, इतर गोष्टी असेल, तर आपली जी पॉलिसीज आहेत, आपली जी धोरणं आहेत, आपलं जे एकूणच जग चालतं, भारत म्हणून आर वी प्रिपेअर्ड टू टेक ऑन ऑल दॅट चेंजेस? म्हणजे उद्या AI ने काहीतरी गडबड झाली तर त्याला सामोरं कसं जायचं? तर त्या अशा प्रश्नांबद्दल नव्या जगाच्या कसे सामोरे जाणार आहोत?
हा पण एक कठीण प्रश्न आहे. इट्स नॉट क्लिअर राईट नाव. अर्थात आपल्याकडचे सुद्धा ऑफिशियल्स किंवा जे मंत्री किंवा लेजिस्लेटर्स आहेत ज्यांनी याच्यावर विचार करायचा, ते पण आता मला वाटतं बऱ्यापैकी अवेअर झालेले आहेत. त्यामुळे आय एम होपफुल दॅट दे आर थिंकिंग अबाउट दीज प्रॉब्लेम्स. आणि शेवटी जे आपल्याकडचे युवक आहेत त्यांनीसुद्धा पुढाकार घेऊन हे पॉईंट्स जरा त्यांच्या लेजिस्लेटर्सला कळवावेत आणि कसं करावे, आणि स्वतःसुद्धा मे बी पॉलिटिक्समध्ये पार्टिसिपेट करून काय करणं असेल तर बघावं. कारण हे जे नाही, पण हे सर्व जगातच हे प्रॉब्लेम्स नवीन आहेत. म्हणजे असं काही कुठल्या बाकीच्या देशांमध्ये त्यांना माहिती आहे कसं सॉल्व्ह करायचं असंही पण नाही आहे. आपण आता भारत वी आर कन्सिडर द टॉप 5 इकॉनॉमीज इन द वर्ल्ड राईट नाव, आणि सून वी मे बी इन द टॉप 3 इकॉनॉमीज ऑफ द वर्ल्ड. सो आता हे जे सगळे आपण 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी बाहेरचे लोक काय करतायत तसं आपण करू शकत होतो, असा विचार करणं आपण सोडून जगानी काय करावं हे आपण सांगावं असा जर विचार आपल्याला करायचा असेल तर या विषयांवरती आपण जास्ती खोल अभ्यास करून किंवा काही ग्रुप्सने तरी अभ्यास करून कसं करावं, डिस्कशन या सगळ्या करणं अत्यंत आवश्यक होणार आहे. आणि आय थिंक इट इज एक्सायटिंग नेक्स्ट 10 इयर्स.
याच्याबरोबरच एक प्रश्न कायम असा विचारला जातो की भारतात इंडिया आणि भारत असे दोन तुकडे आहेत. एक इंडिया जो ग्रो करतोय, गिग इकॉनॉमी वापरतोय, टेक वापरतोय आणि असं इट्स लाईक फ्लरिशिंग, आणि दुसऱ्या बाजूला भारत आहे की ज्यानं कोविडच्या कालावधीमध्ये इंटरनेट नव्हतं, रेंज पोहोचत नव्हती, दे वर आउट ऑफ थ्रोन आउट ऑफ एज्युकेशन सिस्टीम वगैरे वगैरे. तर ही जी डिजिटल डिवाइड आहे ही गेल्या 10 वर्षात भरत आली का, आणि येणाऱ्या 10 वर्षात विल दॅट बी ब्रीच्ड टू मच एक्सटेंट?
या ऍक्च्युली ना आपल्याकडे दोन भाग नाही आहेत भारत आणि हे, ठीक आहे, ऍक्च्युली 3 भाग आहेत आपल्याकडे. आपला जर तुम्ही भारताचा डेमोग्राफिक्स बघितला ना तर जवळपास 13% लोक, 13-15% लोक एलिट क्लासमध्ये धरू आपण, म्हणजे जे मागच्या 20 वर्षापासून त्यांच्याकडे इंटरनेट आहे, टेक्नॉलॉजी आहे, त्यांना त्यांच्याकडे ऑलवेज ऍक्सेस होता आणि शहरात राहतात मेनली. सो जवळपास 10-13%, समजा 13-15% आपले जवळपास 200 मिलियन पीपल. त्याच्यानंतर 50% जे लोक आहेत, 750 मिलियन म्हणून 75 कोटी लोक, दे आर ऑल ॲस्पायरिंग इंडियन्स.
ओके.
सो दे स्टार्ट टू नाव मेक डिसेंट अमाऊंट ऑफ मनी. दे आर गेटिंग, दे ऑल हॅव मोबाईल फोन्स नाव, दे हॅव बँक अकाउंट्स, दे हॅव एव्हरीथिंग दॅट यू वूड थिंक अन ॲस्पायरिंग इंडियन नीड्स. दे हॅव नॉट हॅड दिस 5 इयर्स बॅक. दिस इज ऑल इन द लास्ट 5 years. आणि दे आर गेटिंग यूज टू ऑल ऑफ दीज थिंग्स अँड आर स्टार्टिंग टू गेट कॉन्फिडंट की आता या सगळ्या गोष्टींमध्ये मला माझा काहीतरी फायदा होणार आहे आणि मी एस्पायरिंग मोडमध्ये आहे आणि पोटेन्शियली त्यांच्याकरता हा जो पॉझिटिव्ह सायकल आहे हा सुरू होण्याचे चान्सेस बेटर आहेत. कारण आता त्यांच्याकडे मोबाईल फोन आहे, त्याच्यावरती ते शिकतात, त्यांना काहीतरी नवीन शिकायचं आहे ते युट्यूब वाचतात किंवा जे काय करतात त्यांना नवीन काहीतरी सापडतं ते करतात, इनोव्हेशन चालू आहेत, त्यांच्या मुलांना त्यांना शिकवणं महत्वाचं वाटतं, त्यांच्या मुलांकडे सेलफोन आहेत, आज त्यांच्या मुलांकडे सेलफोन असल्यामुळे त्यांना ते लोक आपलं काहीतरी खेळत असतील किंवा काय करतील, त्यामुळे सगळ्यांचे जे हा जो मधला ग्रुप आहे ना, म्हणजे मी म्हणतो जवळपास 50% पॉप्युलेशन आपली, तर हे दोन मिळून झाले 65%. उरलेले जे 35% आहेत त्यांची परिस्थिती बऱ्यापैकी वाईट आहे, म्हणजे त्यांचे मंथली इन्कम आपण म्हणून 10,000 ते 15,000 रुपयापेक्षा कमी आहेत आणि म्हणजे फॅमिलीचं इन्कम 10,000 रुपये 15,000 रुपयापेक्षा कमी आहे. या ग्रुपची सिच्युएशन सध्या, म्हणजे त्यांना या डिजिटल डिवाइड किंवा हे जे एस्पायरिंग इंडिया वगैरे आपण म्हणतो त्या सगळ्यांचा अजून काही फार इम्पॅक्ट झालेला नाही आहे. ते बऱ्यापैकी रुरल आहेत आणि त्यांच्याकरता लाईफ हॅज कंटिन्यू टू बी व्हेरी डिफिकल्ट अँड अनफॉर्च्युनेटली दे आर ऑन त्यांचे जे मंथली इन्कम्स आहेत त्याच्यामध्ये दे आर इन अ व्हेरी रिस्क प्रोन झोन इन दॅट सेन्स की कोणी आजारी पडला, कोणाचं लग्न झालं तर मग देन यू गो बॅक टू अ प्रिटी बॅड सिच्युएशन. पण त्यांच्यासाठी आपण काहीतरी वेगळं करणं आवश्यक आहे. पण आय थिंक टेक्नॉलॉजी इन द नेक्स्ट 10 years होपफुली शॅल हेल्प देम. पण हा जो मधला ग्रुप आहे ह्याच्यामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये या ज्या मिडल म्हणतो आपण त्याचं एस्पायरिंग भारत किंवा एस्पायरिंग इंडिया म्हणू आपण, त्या ग्रुपला मागच्या 10 वर्षामध्ये खूप फरक पडलेला आहे. त्यांच्या ॲटिट्यूडमध्ये, त्यांच्या ॲक्सेसमध्ये, टेक्नॉलॉजी ॲक्सेसमध्ये म्हणा, सगळ्यांच्याकडे बँक अकाउंट्स आहेत आता, इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स आर पॉसिबल, गुगल पे किंवा UPI वगैरे, या सगळ्या ग्रुपनी ह्या मधल्या ग्रुपचा कम्प्लीट आउटलुक जे म्हणू ना आपण तो बऱ्यापैकी बदलला आहे. तर त्यामुळे पुढच्या 10 वर्षामध्ये आता एकदा त्यांना लक्षात आलं की काय करणार आहे, त्यांचे ॲस्पिरेशन्स बऱ्यापैकी बदललेले आहेत, तर पुढच्या 10 वर्षामध्ये दे हॅव अन ऑपॉर्च्युनिटी टू मार्च ऑन टू बी कॅचिंग अप विथ दी एलिट ग्रुप असं म्हणू. ऑन दी अदर हँड हे जे 35% जे आपले लोक आहेत जे सध्या लॅगर्ड ग्रुपमध्ये आहेत त्यांना सरकारनी आणि बाकी लोकांनी मदत करून त्यांना पुढच्या ग्रुपमध्ये कसं आणायचं याच्यावरती बराच विचार करण्याची गरज आहे.
राईट, म्हणजे थोडक्यात काय तर टेक्नॉलॉजी फॉर द लास्ट माईल किंवा टेक्नॉलॉजी फॉर द लास्ट पर्सन हे आपल्या पुढचा एक प्रश्न नेक्स्ट डिकेडमध्ये असू शकतो असं म्हणता येईल.
डेफिनेटली हा एक चॅलेंज आहे आणि याच्यासाठी सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि इंडिव्हिज्युअल एम्पॉवरमेंट या दोन महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. प्रत्येक इंडिव्हिज्युअलला जो या लोअर बॉटम ऑफ द पिरामिडमध्ये नीड्स टू फील लाईक दे हॅव द कॉन्फिडन्स की दे कॅन डू समथिंग ऑन देअर ओन ऑर गेट थिंग्स डन ऑर व्हॉट एव्हर. सध्या जर तो हताश राहिला तर मग प्रॉब्लेम आहे.
सो एक उद्योजक म्हणून येणाऱ्या 10 वर्षात फक्त तुमचीच कंपनी असं नाही पण ओव्हरऑल इकोसिस्टम म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत की उद्योग कसा वाढेल, काय होईल, त्याच्या दिशा काय असतील?
नाही, आय थिंक उद्योग वाढणार आहे, इकॉनॉमी वाढणार आहे. आपण म्हणतो आपण सध्या 2.5 trillion dollars आहोत, पुढचे 5-10 वर्षामध्ये त्याचे 10 trillion पर्यंत डेफिनेटली वाढणार आहे. म्हणजे इट विल टेक इट्स टाईम. 25 मध्ये 5 होतील की नाही माहित नाही, पण 26 मध्ये होतील. पण आपण ज्या गतीने वाढतोय तेव्हा 2.5-3 to 10 trillion पर्यंत दिसत आहेत. जर अशा सिच्युएशनमध्ये डेफिनेटली इकॉनॉमी, बिझनेस या सगळ्यांचे बेनिफिट्स असतीलच आणि प्रत्येक उद्योजकाने अजून काहीतरी वाढवावे. तर ह्याच्यामध्ये मेन मी ज्या गोष्टींवरती विचार करतोय ते म्हणजे 2 प्रकारचे आहेत. एक म्हणजे कसे की हे जे अगदी लो एंडचे उद्योजक आहेत, म्हणजे छोटे छोटे सेल्फ एम्प्लॉईड जे म्हणतो आपण, त्यांना आपण कसं काय एफिशियंटली चालवू शकतो, म्हणजे इफेक्टिव्हली त्यांनी आपला बिझनेस कसा करता यावा यासाठी थोडा मी विचार करतोय आणि ते दयासराच्या थ्रू पण मी याच्यावरती जास्तीत जास्त विचार करतोय. ती आयडिया अशी आहे की प्रत्येकाने जर उद्योजक व्हायचं असेल, छोट्या छोट्या उद्योग असणार आहे, तर ते छोटे उद्योग असून फायदा नाही आहे. त्यांनी सुरू कसं करायचं आहे, एफिशियंटली कसं चालवायचं आणि कसा धंदा वाढवायचा याच्यावरती छोट्या लोकांचा मी फोकस करतोय. दुसरा भाग कसा आहे, आपल्या ज्या SMEs आहेत भारतामध्ये खूप प्रकारचे आणि खूप जास्ती SMEs आहेत, त्या एसएमईज पैकी काही कंपनींनी मोठं होऊन मिडल एरियामध्ये घ्याव्या आणि मग मिडल कंपनीजनी वर मोठ्या व्हाव्या, ही जी चेन वाढायला पाहिजे ना, त्याच्यामध्ये बरेचसे आपल्या कंपनीज एसएमई त्या आयुष्यभर एसएमईज राहतात. एसएमई इज नॉट अ स्टेज फ्रॉम वेअर दे गो टू द नेक्स्ट लेवल, दे रिमेन एसएमईज फॉर एव्हर. ते का राहतात आणि त्यांना एसएमईज मधनं मोठ्या कसं करता येईल याच्यावरती थोडा मी माझा विचार आहे. आणि पुढच्या 10 वर्षामध्ये हे जर झालं की हे जे आपल्या 10 कोटीच्या कंपनीज आहेत, 15 कोटीच्या कंपनीज आहेत, त्यांनी असा ना विचार करावा की 10 ठीक आहे, चांगला आहे, काय कशाला वाढवायचं, त्याच्यापेक्षा 10 चे 100 कसे करायचे, असा जर विचार प्रत्येकाने केला तर ऑटोमॅटिकली आपल्या देशाची प्रगती होईल आणि जॉब्स जे क्रिएशन आहे ते या लेवलला सर्वात जास्ती होण्याचे चान्सेस आहेत. आणि याच्यामध्ये सुद्धा टेक्नॉलॉजी विल प्ले अ बिग रोल इन ऑल ऑफ दिस स्टफ. सो आय हॅव बीन थिंकिंग अ लॉट मोर अबाउट दिस प्रॉब्लेम.
बरोबर. सो आयटी सेक्टर जे आहे त्याच्यामध्ये पुढच्या 10 वर्षात कोणते मेजर ट्रेंड तुम्हाला दिसत आहेत? म्हणजे काय तर वर्क फ्रॉम एनिवेअर कायमस्वरूपी होईल का? सेकंडली की परदेशात जायचं जे अट्रॅक्शन होतं ज्याला थोडे गेले 4 वर्ष ब्रेक लागला ते परत चालू होईल का? आता अमेरिकेत सत्ता बदलली. सो असे व्हॉट मेजर ट्रेंड कॅन यू फोरसी इन आयटी सेक्टर पर्टिक्युलर?
हां, हे वर्क फ्रॉम होमचं मी म्हणतो वर्क फ्रॉम एनिवेअर हे डेफिनेटली होणार आहे आणि ह्याच्यात आपल्याला आपल्या देशाला याच्यात फायदा होऊ शकतो कारण आपल्याकडे पोटेन्शियली जास्ती ट्रेन्ड आणि अवेलेबल लोकांची क्वांटिटी बऱ्यापैकी चांगली आहे. त्यामुळे जर हे वर्क फ्रॉम एनिवेअर शक्य झालं तर छोट्या गावातनं सुद्धा लोकांना इंटरनॅशनल कामांसाठी किंवा कुठल्याही कामासाठी रेडी असू शकतील आणि लहान गावांमधनं सुद्धा त्यांना जॉब्स करण्याची संधी मिळेल आणि त्याचे इम्प्लिकेशन्स बऱ्यापैकी चांगले आहेत. आता आपण जे बघतो पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये आय टीमुळे रिअल एस्टेटचे वाढले आहेत, पॉप्युलेशन वाढली आहे, लोकांच्या बाकी सर्व्हिसेस वाढले आहेत, जिम्स वाढले आहेत, असे जे सगळे सर्व्हिसेस आणि अलाइड सर्व्हिसेस आहेत. फॉर एव्हरी जॉब क्रिएटेड बाय आय टी एम्प्लॉई देर आर ॲटलीस्ट 7 to 9 जॉब्स क्रिएटेड इन अदर एरियाज बिकॉज दी आय टी एम्प्लॉई इज स्पेंडिंग इन अदर एरियाज. हे जेव्हा जर लहान गावांमध्ये होईल तेव्हा लहान गावांची पण प्रगती होईल, विच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग आणि गव्हर्नमेंट शुड थिंक अबाउट पॉलिसीज टू मेक दॅट हॅपन. सो आय टी इंडस्ट्री एज सच विल आय थिंक डिस्पर्स ब्रॉडली अँड वाईडर कारण आता सगळे लोक कुठूनही काम करू शकतील आणि आपल्या भारतामध्ये सगळीकडे लोक पसरतील असं मला वाटतं. त्यामुळे ते एक एक चेंज विच वुड बी व्हेरी पॉझिटिव्ह फॉर इंडिया असं एक बघण्यासारखं आहे. दुसरं परदेशात जाणाऱ्या लोकांचं कसं आहे की आपल्या लोकांना परदेशी जायला आवडतं, म्हणजे मेनली बाहेरच्यांचा काही संबंध नाही आहे. आपल्या लोकांना असं वाटतं की त्यांची मुलं बाहेर असलेली म्हणजे चांगलं असतं, तर त्यामुळे तो प्रॉब्लेम यु नो लोक कशासाठी पण जायला तयार असतात बाहेर. त्यामुळे हा प्रॉब्लेम हा आपला इंटरनल प्रॉब्लेम आहे, हा सोशल प्रॉब्लेम आहे. सॉल्व्ह होईल का मला नाही वाटत पुढच्या 10 वर्षात होईल, पण त्याच्यानंतरच्या 10 वर्षात तरी व्हावा असं मला वाटतं.
ओके. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्ही सांगितली ती म्हणजे छोट्या शहरात ज्या आय टी कंपन्या येऊ शकतात. सो इव्हेंच्युअली से Tier 3, Tier 4 सिटीज कॅन हॅव नेक्स्ट आय टी कंपनी असं म्हणायला हरकत.
कंपन्या येतील की नाही माहित नाही, कंपन्या असतील असं नाही म्हणत मी, इंडिव्हिज्युअल असतील असं नक्की म्हणतो.
ओके.
म्हणजे आता तुम्ही वर्क फ्रॉम एनिवर मोड मध्ये आहात तर तुम्ही कुठेही असू शकता. तुम्ही मेन तुमचं रेसिडेन्स आणि प्लेस ऑफ वर्क विल बी युअर होम टाउन. यू मे ऑर मे नॉट बी वर्किंग फॉर अ कंपनी दॅट इज हेडक्वार्टर्ड देअर. कंपनी मे बी हेडक्वार्टर्ड इन सॅन होजे ऑर इन पुणे. यू आर वर्किंग इन नाशिक ऑर औरंगाबाद ऑर इवन अ स्मॉलर टाउन. अशी जी सिच्युएशन होऊ शकते, पण तुम्ही अर्निंग लोकल औरंगाबाद मध्ये करताय आणि स्पेंडिंग औरंगाबाद मध्ये करताय, त्याचे जे इम्प्लिकेशन आहेत ते चांगले आहेत.
बरोबर. अजून एक चेंज दिसतोय या गेल्या 2 वर्षात, विशेषतः गेल्या वर्षभरात, की कोडिंग शिवाय पर्याय नाही. अगदी 6-7 वर्षाचा मुलगा असेल तरी त्यानं कोडिंग केलं पाहिजे. काही पॉलिसीज असे येत आहेत की 7वी 8वी पासून कोडिंग शिकलं पाहिजे. तर खरंच हे कोडिंगचं प्रेशर योग्य आहे का आणि भविष्यात प्रत्येक मुलगाच कोडर होणार का अजून 10 वर्षात जो पास आउट होईल तो?
ऍक्च्युली हे थोडस एक्झॅजरेशन चाललेलं आहे सध्या. म्हणजे थोडं अनालिटिकल थिंकिंग किंवा क्रिएटिव्ह किंवा हँड्स ऑन वर्क करणं हे इट्स ऑलवेज अ गुड थिंग टू सम एक्सटेंट. लहान मुलांना कोडिंग म्हणजे कसं की हँड्स ऑन करणं एक शक्य आहे आज, बाकीचे लोक आपल्याकडे इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल किंवा फिटर वगैरे काम करायला तयार नसतात, पण तीच मुलं एखाद वेळेस कोडिंग करायला तयार असतात. त्यामुळे इन अ वे इट्स नॉट अ बॅड थिंग दॅट दे आर डुईंग समथिंग विथ देअर हँड. पण प्रत्येकाने फुल थोडं आपण आपल्याकडे पेरेंट्स थोडे जरा त्यांना असं वाटतं की सगळं काही आपण जे करू शकलो नाही ते आपल्या मुलांनी करावं, त्यामुळे थोडंफार ते प्रेशर प्रकार आपल्याकडे जरा जास्ती आहे. पण आय डोंट नो, म्हणजे इट्स अ गुड आयडिया दॅट पीपल लर्न कोडिंग, शाळेत वगैरे पण शिकवतील, पण हे किती पुश करावं याच्यावरती थोडी लिमिटच आहे.
पण मग नव्या दशकात पुढे जाण्यासाठी कोणती स्किल्स असली पाहिजे व्यक्तीकडे?
इट्स अ गुड क्वेश्चन. आय बीन थिंकिंग अबाउट इट. देर आर फोर स्किल्स दॅट आय थिंक सर्वांनी असावी किंवा शिकावी, किंवा एस्पेशली कॉलेज स्टुडंट्समध्ये त्यातली सर्वात महत्वाची स्किल जी सगळ्यांनी असावी, सगळ्यांकडे असावी आणि अत्यंत आवश्यक असणार आहे, इज कंटिन्युअस लर्निंग. आपण जे म्हणलो तेव्हा सगळ्या गोष्टी सारख्या चेंज होणार आहेत, माझा जॉब ॲट रिस्क ऑलवेज असणार आहे, त्यामुळे जवळ मी शिकत मला कंटिन्युअसली शिकता आलं पाहिजे आणि ते मी शिकत राहावं यासाठी मी शिकणं अत्यंत आवश्यक आहे. सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज कोलॅबरेशन. आता जे मोठे प्रोजेक्ट, आता आपण बघितलं कोविडमध्ये सुद्धा, आता हे जे वॅक्सिन वगैरे झालं, इट वॉज अ ग्लोबल एफर्ट, लॉट ऑफ पीपल वर कोलॅबरेटिंग. सो आपण सगळ्यांनी एकत्र कसं काम करावं, कसं करता येईल याच्यावरती काम करणं आणि शिकणं अत्यंत इम्पॉर्टंट. त्याच्यासाठी टूल्स, कुठले टूल्स वापरायचे पासून सगळ्या गोष्टी कशा काय कोलॅबरेट करता येईल ते इम्पॉर्टंट. तिसरं म्हणजे सी मी म्हणतो ते म्हणजे कम्युनिकेशन.
ओके.
आणि कम्युनिकेशन बिकम्स व्हेरी क्रिटिकल, कारण आता वी हॅव लॉट्स ऑफ पीपल, लॉट ऑफ नॉईज, यू हॅव टू बी सीन डिफरंट, यू हॅव टू बी युनिक. सो यू हॅव टू बी क्रिएटिव्ह अँड कम्युनिकेटिव्ह. इफ यू कांट बी क्रिएटिव्ह अँड कम्युनिकेटिव्ह देन इट विल बी व्हेरी डिफिकल्ट फॉर यू टू बी विजिबल. ऑर सगळ्यांनी सेल्फ एम्प्लॉइड व्हायचं म्हणजे तुम्हाला प्रत्येकाने सेल्स करावं लागणार आहे. तुम्ही जर कम्युनिकेट करायचं असेल तर कसं कम्युनिकेट करता ते महत्वाचं आहे. आणि शेवटी ना, एव्हरी वन नीड्स टू अंडरस्टँड मनी अँड कॉमर्स, कारण यू हॅव टू नो हाऊ टू मॅनेज कॅश फ्लोज. आणि तुमचा जो मंथली पेचेक जर गेला आणि तुम्हाला आठवड्यातून काही दिवसात पैसे मिळाले आणि काही दिवस नाही मिळाले, तर तुम्ही तुमचा कॅश फ्लो कसं काय मॅनेज कराल, हे जर तुम्ही शिकला नाही तर तुम्हाला म्हणजे लाईफ विल बी डिफिकल्ट इन द फ्युचर.
वा, हे खरं तर काय चार मंत्र आहेत असं म्हणायला हरकत नाही की जे प्रत्येकाला उपयोगाला येतील. मुलाखतीच्या शेवटी येताना आम्ही प्रत्येकाला हा प्रश्न विचारतोय आणि तुम्हालाही विचारणार आहे की 2030 साली 10 इयर्स डाऊन द लाईन तुम्हाला आयटी क्षेत्र, देश आपला भारत किंवा जग, व्हॉट एव्हर तुम्ही ज्याला अटॅच आहात, ते कसं बघायला आवडेल? कसं घडेल हा नंतरचा मुद्दा आहे, पण कसं तुम्हाला बघायला आवडेल?
नाही, सो आपण डेफिनेटली भारतामध्ये वी विल बिकम अ लीडर फॉर शुअर, बट इन टर्म्स ऑफ नंबर्स. बट आय वुड लाईक टू सी अस बीइंग लीडर्स इन ॲटिट्यूड अँड लीडरशिप फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे आपण स्वतःनी बघावं आपण लीडर आहे, आपण जगातले जे लीडर आपण असल्यावरती आपली काहीतरी जगाकरता पण जबाबदारी असेल असा विचार करून आपण ग्लोबल लीडरशिप हा जो भाग आहे हा भारताने बघावा असं अशी माझी अपेक्षा आहे किंवा इच्छा आहे असं म्हणू. कारण नंबर्स वाईज आपण ठीक आहे, वी विल बी इन टॉप 3 वगैरे वगैरे, पण डू वी हॅव दॅट लेवल ऑफ इन्फ्लुएन्स इन द वर्ल्ड? आर वी टेकिंग दॅट लेवल ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी? या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या आहेत. आणि ह्याच्याबरोबर जे काही 2-3 म्हणजे इम्पॉर्टंट गोष्टी आपण सुरू केलेल्या आहेत विचार करायला यावर्षी, पुढच्या 10 वर्षामध्ये जर त्याच्यावरती हेल्थ आणि क्लायमेट या दोन एरियाजमध्ये जर आपण 10 वर्षात पुढच्या 10 वर्षात अग्रेसिव्हली प्रगती केली नाही तर त्याच्या पुढच्या दशकामध्ये आपली परिस्थिती खूपच वाईट होणार आहे. क्लायमेट चेंजचे जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते आपण या 10 वर्षामध्ये ॲड्रेस करणं अत्यंत आवश्यक आहे. आपण ऑलरेडी लेट आहोत आणि ग्लोबल वॉर्मिंग म्हणा किंवा जे जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे सॉल्व्ह करणं फारच महत्वाचं झालेलं आहे. त्यानंतर इंडिव्हिज्युअल लेवलमध्ये ना काय होणार आहे की सगळ्या ह्या चॅलेंजेस आणि या सगळ्यांमध्ये स्ट्रेस लेवल सगळ्यांचे वाढत जाणार आहेत. सो आय थिंक वी हॅव टू थिंक अ लिटल ब्रॉडर अबाउट द इंडिव्हिज्युअल अँड देअर लाईव्स अँड देअर ॲस्पिरेशन्स अँड एव्हरीथिंग एल्स, अँड थिंक अ लिटल बिट होलिस्टिकली अबाउट सम ऑफ दीज थिंग्स. सो प्रत्येकाने हा विचार कसा करावा की मला मानसिक आणि शारीरिक आणि मानसिक मानसिक पण हा जो टेन्शन आणि स्ट्रेस आहे हे पण मॅनेज करता यावं. त्यामुळे आय वुड लाईक टू सजेस्ट, माय विश वुड बी टू सी दॅट इंडिव्हिज्युअल्स आर हॅपियर इन 2030 दॅन दे आर टुडे इन 2020. This is a tall order because the circumstances are not going to be always in favor of doing that. The pressures are going to keep increasing, but I'd still like to see individuals starting to understand the importance of some of these things to become not just financially stable but मानसिकता वाईज पण स्टेबिलिटी वाढली पाहिजे.
तुम्हाला खूप लोक विशेषतः उद्योजक आयटी लोक आणि तरुण तुमच्याकडं एक आयडॉल म्हणून बघतात किंवा तुमच्याकडून प्रेरणा घेतात. सो आज जे युवा जे आयटीतले लोक हा व्हिडिओ बघत असतील, नवीन वर्ष सुरू झालेला असेल जेव्हा ते हा व्हिडिओ बघतील त्यावेळेला, तर त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल ऍट द एंड ऑफ दिस इंटरव्ह्यू की या मेसेज बरोबर त्यांनी पुढच्या 10 वर्षाचा प्रवास करावा असं तुम्हाला?
नाही, मी एकतर मी सगळ्यांना म्हणेन की हॅपी न्यू इयर, कारण आता आपलं 2021 सुरू होईल तोवर म्हणजे झालेलं असेल, त्यामुळे हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. आणि कसं आहे की सगळ्यांना आय थिंक लाईफ इज गोईंग टू बी टफ, बट इट्स वेन द टफ गेट गोईंग असं जे म्हणतो आपण, त्याच्या प्रमाणे आय थिंक प्रत्येकाने हताश न होता काय चाललंय त्याचा विचार करून इंटेन्सली आणि पर्सिस्टंटली कीप मुव्हिंग हा जो भाव आपण म्हणतो तो त्याचा विचार करावा. आणि वाईल द नेक्स्ट 10 इयर्स विल बी टफ, दे विल ऑल्सो हॅव लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज, तर त्यामुळे यू हॅव टू बी ॲट इट असं मी सगळ्यांना सांगेन.
सर तुमचे खूप खूप आभार, तुम्ही एवढ्या बिझी शेड्यूल मधून आम्हाला वेळ दिलात आणि एक वेगळा अँगल बिझनेस अँगलनं आम्हाला जग भारत आणि आय टी समजून घेता आलं. गेल्या दशकाचा आढावा जर घेता आला आज, पण विशेषतः पुढच्या दशकात काय घडणार आहे आणि काय करायला हवं याचं एक प्रिसाईज, ज्याला आपण म्हणतो की फुटप्रिंट किंवा प्रिसाईज डायरेक्शन तुमच्याशी बोलण्यामुळे आम्हाला मिळाली. सो थिंक बँक कडून आणि दशक वेद कडून तुमचे खूप खूप आभार. हॅपियर आणि लीडर अशा पुढच्या 10 वर्षात आपण होऊ अशा अपेक्षेसह आज इथंच थांबूया. धन्यवाद.
थँक्यू.